పంగుం బంగయతే గిరిం యత్ కృపా తమహం వందే పరమానందమాధవం గురుర్బ్రహ్మా గురుర్విష్ణుః గురుర్దేవో మహేశ్వరః గురుస్సాక్షాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీగురవే నమః శ్రీరామ్ 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 ఓం పార్థాయ ప్రతిబోధితాం భగవతా నారాయణేన స్వయం వ్యాసేన గ్రథితాం పురాణమునినా మధ్యే మహాభారతం అద్వైతామృతవర్షిణీ భగవతి అష్టాదశాధ్యాయినీ అంబ త్వాం అనుసందధామి భగవత్ గీతే భవద్వేషిణీ నమోస్తుతే వ్యాస విశాల బుద్ధే ఫుల్లారవిందాయ తపత్ర నేత్ర యేన త్వయా భారత తైల పూర్ణః ప్రజ్వాలితో జ్ఞానమయ ప్రదీపః యం బ్రహ్మా వరుణేంద్ర రుద్ర మరుత స్తున్వంతి దివ్యైస్తవై వేదైః సాంగ పదక్రమోపనిషదైః గాయంత్యం సామగా ధ్యానావస్థిత తద్గతేన మనసా పశ్యంత్యం యోగినో యస్యాంతం న విదుః సురాసురగణాః దేవాయ తస్మై నమః. కేవలం కరుణాకారం కైవల్యానందదాయకం సంసార తాపశమనం సమర్థం సమదర్శినం స్వయం ప్రకాశం సంసిద్ధం స్వరూపానంద సద్గురుం పావనం పరమం శాంతం పావసేవాసినం భజే. సోహం సిద్ధి సుసంపన్నో నాదసంధాన సంస్థితః వీతరాగో విశేషశ్చ శ్రీగురు పాతు మాం భవే. జ్ఞానేషాంఘ్రి సరోజలుబ్ధ మధుప స్వామీ స్వరూపాంకితః సంతానాన్వచనానుభూతి పథిక సాక్షీ స్వయం కాపడీ గార్హస్థే కిల ఏకనాథ సదృశో వృత్తౌ తుకారామవత్ సోహం యోగరతం కృతార్థచరితం வந்தேயதி மாதவம். ரஜோ ராகாத்மகம் வித்தி த்ருஷ்ணா சங்க சமுத்பவம் தன் நிபத்நாதி கௌந்தேய கர்ம சங்கேன தேஹினம். சத்துவ குணாவிஷயி சாங்கித்லியானந்தர் தோ நிர்மல பிரகாஷக ஞான பிரகாஷக அணி ஆரோக்கியதாயி அனாமயம் அசாஹே आणि सुखाच्या संगानी संगतीनी सत्वगुण स्वाभाविक सुख देत असल्यामुळं सुख संगेन बंधनाती, त्या सुखाच्या संगानी मी सुखी अशा भावानी बांधतो. ज्ञान संगेन जानक आणि मी ज्ञानी अशा प्रकारे सत्वगुण बांधतो. भगवंत रजोगुणाविषयी सांगतात. रजा हा म्हणजे रजोगुण रागात्मकम विद्धी वासनारूप आहे. तृष्णा संग समुद्भवम, तृष्णा आणि संग म्हणजे आसक्ती, या वासनेतून निर्माण होते. तन निबद्धनाती कौंतेय, ही जी तृष्णा आणि संग वासना, त्याची आसक्ती ही जीवाला बांधते कर्मसंगेन. अत्यंत कर्म प्रवृत्ती निर्माण करून तृष्णा आणि आसक्ती याद्वारा रजोगुण जीवात्म्याला बांधतो. जीवात्मा एकूण बांधला जाण्यासाठीच आलेला आहे, तो कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीने बांधला जाणारच. तो सत्वाने तरी बांधला जाईल, किंवा रजोगुणाने तरी बांधला जाईल, किंवा तमोगुणाने तरी बांधला जाईल, म्हणजे मोहामध्ये पडेल, अज्ञानामध्ये पडेल. जीवपणाला येणं हेच अज्ञानजन्य असल्यामुळं अज्ञानाच्या योगानी तो खरा म्हणजे बांधला जातो. पण सत्वानी बांधला जातो, रजानी बांधला जातो आणि तमानी बांधला जातो, या त्या अज्ञानाचं अजून सूक्ष्म विवरण आहे एवढंच. सत्व रज आणि तम या तीन उघड दिसणाऱ्या प्रवृत्ती मायेतून म्हणजे अज्ञानातूनच जन्माला येतात. मायेचं किंवा अज्ञानाचं वैशिष्ट्य असणारा सत्वगुण पाहिल्यानंतर रजोगुण हा वासनात्मक आहे असं भगवंत सांगतात. जीव आहे तेव्हा जीवाच्या ठिकाणी वासना या आल्याच. प्रथम जीवपणाला आपण आहोत या संदर्भातलं भान निर्माण होणं त्याला अबोध असं म्हटलेलं आहे. आणि हा अबोध झाल्यानंतर जीवाच्या अंगानी आपल्या स्वतःला मी म्हणजे देह, मन आणि बुद्धी अशा प्रकारे तो मानतो. त्या देहाच्या ठिकाणी मुख्यतः म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी या वासना असतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी या तीन गोष्टी मुख्यतः जीवात्म्याला कर्म करण्याकरता म्हणून मिळालेल्या आहेत. नुसता जीवात्मा हा जाणीवरूप जरी असला तरी आपला आपण काहीच करू शकत नाही. त्याला जिवंत राहण्यासाठी देखील, जिवंत म्हणजे देहाच्या अंगाने कार्य करण्यासाठी इंद्रियांची, मनाची आणि बुद्धीची अत्यंतिक आवश्यकता आहे. त्याच्या कुबड्यांखेरीज तो काही करू शकत नाही. हा जीव एका बाजूने आत्मा म्हणून ओळखला जातो, जो निस्संग आहे, जन्म मरण रहित आहे. पण त्या आत्मबुद्धीचंही विस्मरण झालेलं आहे, आपल्या स्वरूपाचंही विस्मरण झालेलं आहे. ही एक बाजू, ती जाणीव देहाच्या अंगानी म्हणजे इंद्रियांच्या अंगानी, मनाच्या अंगानी आणि बुद्धीच्या अंगानी उघड उघड काम करणार. आणि जेव्हा इंद्रिय आहेत तेव्हा इंद्रियांना अनुकूल अशा काही गोष्टी जगतामध्ये आहेत. डोळे आहेत, डोळ्याला अनुकूल असं दृश्य आहे, रूप आहे. कान आहेत, कानाला अनुकूल असं काही या जगतामध्ये आहे. शब्द आहे, आवाज आहे. प्रत्येक इंद्रिय आहे आणि त्या इंद्रियांना अनुकूल अशी कोणती तरी घटना या विश्वामध्ये आहे की ज्याच्याकडे ती इंद्रिय आकर्षित होतील, त्या इंद्रियांचा सहज स्वभाव त्या गोष्टींकडे घेऊन जाईल. जाणीवरूप खरा, पण ती जाणीव इंद्रियांच्या ठिकाणी काम करायला लागते. म्हणून उपनिषद देखील आत्म्याचं वर्णन चक्षुसश चक्षुः मनसो मनोयत वाचोह वाचासौ प्राणस्य प्राणाः असं करतात, अशा करता करतात की वाचा आहे ना आणि त्या वाचेच्या ठिकाणी जाणीव आहे आणि जाणीवपूर्वक वाचा बोलते, वाचा जे बोलते ते जाणीवपूर्वक श्रवण केलं जातं. म्हणून वाचेच्या ठिकाणी एक जाणीव ओतलेली आहे, कानाच्या ठिकाणी एक जाणीव ओतलेली आहे, डोळ्याच्या ठिकाणी एक जाणीव ओतलेली आहे. कोणीही ओतली, जीवात्म्यानी ओतली, जीवात्म्याची शक्ती इंद्रियांच्या ठिकाणी काम करायला लागली. कशी काम करायला लागली? कारण जीवात्मा, मूळ गुणधर्म असलेला आत्मा हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, कोणत्याही कर्माचा प्रेरक नाही. त्याच्या अस्तित्वानेच इंद्रियांना ही शक्ती मिळाली. तो आहे म्हणून इंद्रियांना ही शक्ती मिळाली. इंद्रियांच्या ठिकाणी देखील याचा आनंद घेण्याची, याच्यापासून सुख घेण्याची अशी शक्ती निर्माण कशी झाली? याचं खरं उत्तर असं आहे की इंद्रियांच्या ठिकाणी ती शक्ती नाही, जिभेच्या ठिकाणी ती शक्ती नाही. जिभेवर जर गुलाबजाम ठेवला तर जो आनंद होतो तर तो शुद्ध जाणीव स्वरूप अशा मला जिभेच्या योगाने स्वरूपाचा खरं म्हणजे आनंद होतो. स्वरूपाचं सुख मला मिळतं. प्रत्येक विषयापासून मिळणारं जे सुख आहे ते सुख खरं म्हणजे आतलं सुख आहे, पण विषयाच्या योगाने आणि इंद्रियाच्या संयोगाने ते मिळतं. आणि इंद्रियांच्या संयोगाने ते सुख मिळाल्यामुळं ते आत्म्याचं सुख आहे असं समजण्याच्या ऐवजी ते विषयाच्या संयोगातून प्राप्त झालं असं वाटतं. एवढंच नव्हे तर तसं सुख परत प्राप्त व्हावं अशा प्रकारची इच्छा निर्माण होते, त्यालाच वासना असं म्हटलेलं आहे. आणि सुखाशिवाय किंवा सुख मिळाल्याखेरीज चैन न पडणं, कारण जीवाचं स्वरूपच मुळात सुखस्वरूप असं आहे. जीव हा मुळातच आत्मरूप असल्यामुळं शास्त्राच्या अंगाने, शास्त्राच्या दृष्टीने तो सुखस्वरूप आहे. त्यामुळं त्याला सुखाची लालसा आहे, त्याला आपण सुखी असावं असं वाटतं. सुख हे त्याला सजातीय अनुभव आहे, विजातीय नाही. दुःख हा विजातीय अनुभव आहे, म्हणून दुःख नको आहे आणि सुख हवं आहे. हे सुख ज्याच्या ज्याच्या योगाने मिळेल तर ती गोष्ट स्वाभाविकपणाने इंद्रियांना आवडणार. रज हा प्रवृत्ती दर्शक अशी गोष्ट आहे. इंद्रियांच्या अंगांनी सुख घेणं ही रजोगुणाची प्रवृत्तीच आहे. असं असल्यामुळं रजोगुण हा वासना रूप असाच आहे आणि या वासना या जन्माच्या विषयाच्या उपभोगानी निर्माण झालेल्या आणि जन्मजन्माच्या देखील जीवात्मा आपल्यापाशी धरून आहे. खाण्याची वासना, पिण्याची वासना, फिरण्याची वासना, उत्तम कपडे नेसण्याची वासना आणि सर्व ज्या त्या इंद्रियांचं सुख मिळावं अशा प्रकारची वासना, रजोगुणाचा अशा पद्धतीने खेळ चाललेला आहे. अनुरागता जी आहे, आवड जी आहे, ती आवड हळूहळू प्रियता देखील निर्माण करतं. आवड त्या आवडीपोटी उपभोग, त्या उपभोगातून मिळालेलं सुख, ते सुख परत परत मिळावं अशी इच्छा आणि मग त्या वस्तूबद्दल अथवा विषयाबद्दल अत्यंत प्रेम निर्माण होणं. आणि याचं एक चक्र मनुष्याच्या जीवनात चालू राहतं. मग वस्तू असो, व्यक्ती असो, पदार्थ असो, परिस्थिती असो, बाह्य परिस्थिती, परिसर, या सर्वांबद्दल एक प्रकारची अनुरागता आणि प्रियता या गोष्टी सुरू होतात जीवनामध्ये. आणि या जशा जशा सुरू होतात तसा तसा त्याच्या उपभोगामुळे रजोगुण अत्यंत प्रबळ असा व्हायला सुरुवात होते. वासनारूप असा हा रजोगुण त्वरित सुख देणारा आहे, त्वरित त्याच क्षणी. आणि त्याच क्षणी सुख देणं हे इतकं भुरळ पाडणारं आहे, सुख किती ही गोष्ट अलाहिदा बाजूला ठेवू आपण, पण त्या क्षणी सुख होणं हे रजोगुणाचं तसं वैशिष्ट्यच आहे. असं असल्यामुळं या वासना वासनांपासून त्वरित सुख, ते सुख नाहीसं झालं की परत सुख उपभोगण्याची लालसा, इच्छा, अशा प्रकारचा खेळ चालू होतो. आणि त्याचंच वर्णन भगवंतांनी केलंय, रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा आणि संग, तृष्णा याचा अर्थ तहान असा आहे. इंद्रियांच्या उपभोगाची तहान लागणं प्रत्यक्षतः तहान आणि भूक हे शब्द ज्या करता आपल्याला माहित आहेत त्याच्यापेक्षाही अधिक तहान आणि अधिक भूक विषयांची लागते. मूळ जीवनावश्यक अशा पद्धतीने भरण पोषण झाल्यानंतर या इंद्रियांच्या सुखामध्ये अपरिमित मनुष्य उडी घेतो आणि त्याच्या तृष्णा या वाढायला सुरुवात होते. या तृष्णा त्याच्या नावामध्येच, शब्दाच्या अर्थामध्येच ती जवळपास न भागणारी आहे. तृष्णा या शब्दाचा अर्थच ती भागत नाही अशी तृष्णा कधी शमलेली तुम्ही ऐकलीय? आणि या तृष्णेच्या जोडीला संग म्हणजे त्याची वारंवार होणारी आशा आणि प्रत्यक्ष भेट आणि त्यामुळे निर्माण होणारी आसक्ती, हे रजोगुणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळं विषयाची वासना, ती वासना भागल्यानंतर त्या विषयाची परत तहान निर्माण होणं, तृष्णा, त्या तृष्णेची पूर्ती होणं, त्या पूर्तीच्या पाठोपाठ परत एकदा ती भोगण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे तृष्णा। याच्यातून, या तृष्णेतून आसक्ती अगदी पक्की होऊन जाते। इतकी पक्की होऊन जाते की तो मुंगळा असतो की नाही, चांगला मोठा मुंगळा, तो जर चावला, तुम्ही कधी पाहिलेला असेल, तर मागची बाजू त्याची तुपते पण त्याची नांगी सुटत नाही, असे पकडून ठेवलेलं असतं त्यांनी, आणि तो निम्मा तुटतो, पण ज्यांनी तो चावा घेतलेला असतो तो भाग मात्र तसाच्या तसा डंख मारून राहतो। अशा प्रकारची आसक्ती विषयांच्या ठिकाणी अपरिमित काम करायला सुरुवात करते। रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम, विषय वासनेमुळं तृष्णा आणि आसक्ती, आणि तृष्णा आणि आसक्तीतून परत विषय वासना, अशा प्रकारचं एक चक्र रजोगुणी मनुष्याच्या ठिकाणी चालू होतं। आणि या चक्राला शेवट नाही। ही तृष्णा आणि आसक्ती, त्या आसक्तीतून परत वासना, त्या वासनेतून, त्याच्या पूर्तीतून परत तृष्णा आणि आसक्ती, अशा खेळामध्ये मनुष्य चांगलाच बांधला जातो, खूप बांधला जातो। तन निबद्धनाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम, जी गोष्ट अप्राप्य आहे ती गोष्ट प्राप्त करण्याविषयी तृष्णा। विषय हे सतत प्राप्त असतील असं नाही, त्यामुळे ते जेव्हा अप्राप्त अशा स्थितीत राहतील तेव्हा ते तृष्णेचं स्वरूप, आणि ते समोर दिसायला सुरुवात झाली की आसक्ती। अत्यंतिक विषयाची आठवण ही तृष्णा, आणि विषय समोर आल्याबरोबर त्याची आसक्ती, असं एक विलक्षण चक्र मनुष्याच्या जीवनामध्ये कधी सुरू झालं ते संपायला तयार नाही। आणि या चक्रातून सर्व जगताची एका प्रकारे बाह्य प्रगती देखील खूप झालेली आहे। अचाट कर्मता, अचाट कर्म प्रवृत्ती, सर्व बाजूंनी अचाट कर्म प्रवृत्ती, त्यामुळे एकूण समाज जीवन देखील सुधारतं। रजोगुणाचे काही फायदे देखील आहेत। रजोगुण सर्वस्वी वाईट असं जर म्हटलं तर आपण त्या चक्रामध्ये इतक्या वेगाने सापडलेले आहोत की अचाट कर्म प्रवृत्ती, आणि एकाच कर्माच्या बाबत नाही तर जेवढी जेवढी म्हणून कर्म असतील त्या सगळ्या कर्मांबाबत प्रवृत्ती। एक राहणं एवढा जर विषय घेतला, निवास एवढा जर विषय घेतला, तर केवढं मोठं शास्त्र विकसित झालं। एक वनस्पती एवढा विषय घेतला तर केवढं मोठं शास्त्र विकसित झालं। कर्म प्रवृत्ती अचाट निर्माण होते, प्रत्येक क्षेत्रात ती काम करायला लागते, आणि या कर्म प्रवृत्तीतून नुसतं एक वस्त्र जरी म्हटलं तरी देखील अचाट कर्म प्रवृत्ती निर्माण झाली, आणि जगताच्या प्रारंभापासून आतापर्यंत याच्या पुढे काय होईल अजून माहीत नाही, पण केवढी मोठी सुधारणा झाली। म्हणून रजोगुण असावा की नसावा, सत्वगुण असावा की नसावा, तमोगुण असावा की नसावा हा प्रश्न नाहीये, तो तर असणारच आहे, त्याची वैशिष्ट्ये फक्त सांगताहेत। अशा प्रकारे प्रत्येक शास्त्राची शाखा उदंड वाढली, त्याच्यामध्ये अपरिमित अशी सुधारणा झाली। मनुष्याला शून्याचा शोध लागला, शून्याच्या अंगाने चाकाचा शोध लागला, त्यांनी वाहन निर्माण केली, सर्व बाजूंनी अचाट प्रगती। कानाचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर, पोटाच्या आतड्याचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर, दाताचे डॉक्टर, प्रत्येक क्षेत्र, जे क्षेत्र निघेल त्या क्षेत्रामध्ये अचाट कर्म प्रवृत्ती, आणि त्या कर्मप्रवृत्तीतून सगळ्या जगाला देखील त्याचा उपयोग होणं हाही रजोगुणाचा एक वैशिष्ट्याचा भाग आहे. आणि या अशा प्रकारे प्रत्येक जण कर्मप्रवृत्तीत जेव्हा आहे तेव्हा मी केलेल्या रजोगुणात्मक कर्मांचा तुम्हाला लाभ व्हावा, तुम्ही केलेल्या रजोगुणात्मक कर्मांचा मला लाभ व्हावा, अशा प्रकारे आपण आता बसलेले आहोत, सतरंजांवर बसलेले आहोत, त्या कोणीतरी केलेल्या आहेत. रजोगुण हा अशा पद्धतीने काम करतो की कोण कशाकरता करतो आहे हे कळत नाहीये, पण जो काही करतो आहे त्याचा समाजाला उपयोग मात्र भरपूर आहे. करण्याची मूळ आवश्यकता काय आहे तर तसं काहीच सांगता येत नाही. मूळ आवश्यकता काय आहे तसं सांगता येत नाही. उदाहरणार्थ शेतकरी शेतामध्ये काम करतो, त्यांनी जर शेतकरी म्हणून जे आहेत त्यांनी जर ठरवलं की अन्न एवढीच माणसाची आवश्यकता आहे फार फार तर अजून थोडं पुढं तर आपल्या एवढं पिकवावं तर इतरांचं जमेल. पण प्रत्येक व्यक्ती करत असलेल्या अफाट कर्मांमुळे सगळं जगच एका विशिष्ट वेगाने आणि तो वेग वाढतोच आहे. अशा प्रकारे हा वासनारूप असा रजोगुण तृष्णा आणि आसक्ती निर्माण करतो आणि जीवाला अफाट कर्मसंघामध्ये बांधून ठेवतो. ही कर्म सोडता येत नाहीत. कर्म सुटण्याची कोणतीही शक्यता नाही. एवढंच नव्हे तर आसक्ती तृष्णा आणि वासना याच्यामध्ये जवळपास सर्व लोकांचे प्राण अडकून बसलेले आहेत. म्हणजे ते प्राण आपल्याजवळ देखील नाहीयेत, त्या आसक्तीच्या विषयामध्ये आहेत. लहानपणी आपण त्या परिकथा वाचल्या असतील की तो अमुक देशाचा राजकुमार बाहेर पडतो आणि ते जादूमय तळ ते तळ ओलांडतो, तिथं कोणाला मारतो. त्याला खरं म्हणजे त्या टेकडीवर असलेल्या का पर्वतात वर असलेल्या राक्षसाला मारायचं असतं आणि ते करता करता तो तिथपर्यंत जाऊन पोहोचतो तर त्या राक्षसाचा प्राण आणि कुठल्या तरी पोपटामध्ये आहे असं कळतं. तो पोपट मारला तर राक्षस मरणार असतो. तसा रजोगुणी मनुष्याचा जो जीव असतो तो जीव त्याच्या आसक्तीत असतो, त्या माणसामध्ये देखील नसतो. म्हणजे तो एक वेळ मरण पत्करतो मी अशी गोष्ट वाचली की चौपाटीवर बुडणाऱ्या एका व्यापाऱ्याला त्या विनोदात लिहिले गुजराती व्यापाऱ्याला एका बहादूर तरुणांनी समुद्रात आत खोलपर्यंत जाऊन वाचवला. तो अर्धा मेला अवस्थेमध्ये असताना त्याची बायको म्हणाली की त्या बहादूर तरुणाला 100 रुपये बक्षीस म्हणून देऊ का, तर तो म्हणाला की मला अर्ध मेल्या स्थितीत वाचवले 50 दे. 50 दे म्हणाला. म्हणजे त्यांची रजोगुणी माणसाचा जो प्राण असतो तो प्राण देखील त्याच्या आत नसतो, देहात नसतो, तो कुठेतरी धनामध्ये असतो, मानामध्ये असतो, अजून कोणकोणत्या ठिकाणी असतो. तो आपल्या खेरीज इतर वस्तूला आपला प्राण मानायला तयार होतो. म्हणजे बघा केवढी भयंकर गोष्ट आहे. तसं पाहायचं झालं तर आसक्ती आणि तृष्णा आणि विषय ही गोष्ट त्याच्या ठिकाणी इतकी भिनलेली असते की तो जणू आपल्या स्वतःला विसरतो आणि जी आवडती विषय म्हणून गोष्ट असते ती त्याला प्राणापेक्षा देखील प्रिय होते, प्राण देखील कमी. हे जे रजोगुणी लोक आहेत, अचाट कर्म करणारे, विषयामध्ये सापडलेले, ते म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं वर्णन नसून विषयामध्ये सापडलेल्या आपल्यासारख्या सगळ्यांचं वर्णन आहे एक प्रकारे. पण मुख्यतः रजोगुणी प्रवृत्ती ज्या आहेत त्या प्रवृत्ती ठळक, जशा भगवंतांनी असं सांगितलं की माझ्या विभूतींना अंत नाही, प्रत्येक ठिकाणी माझा अंश आहेच पण ठळक विभूती सांगतो. पर्वतांमध्ये सगळ्याच पर्वतांमध्ये मी आहे पण मुख्यतः हिमालयामध्ये आहे. सगळ्या नद्यांमध्ये मी आहेच पण मुख्यतः गंगेमध्ये मी आहे. तसं रजोगुणी मंडळी मुख्यतः कुठं कुठं दिसायची, सर्वांच्याच ठिकाणी त्या आहेत, पण जे सम्राट आहेत तर ते सर्वात मोठे रजोगुणी. ज्यांची राज्याची आणि भूमीची लालसा संपतच नाही असे सम्राट हे फार मोठे रजोगुणी. आपल्याला सिकंदराची गोष्ट माहिती आहे. तो डायोजिनीस त्याच्या आश्रमात सिकंदर गेला आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेला, पण त्या आश्रमामध्ये इतकी शांती भरून राहिलेली होती त्याला आश्चर्य वाटलं. काही नाही, साध्या एका आश्रमामध्ये झगमगाट नाही, वैभवाचं श्रीमंतीचं दर्शन नाही, तर तिथं गेल्यावर तो स्तिमित झाला. तो असं म्हणाला की मला खरं म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. डायोजिनीस म्हणाला की चांगलंय, येत जा अधून मधून. तर म्हणाला की येईन, पण आत्ता मी आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे, जग जिंकण्यासाठी बाहेर पडतोय. तेव्हा डायोजिनीस सिकंदराला असं म्हणाला की जग जिंकण्याचा आणि ही जी शांती आहे याचा परस्पर विरोध आहे. तुला जर ही शांती हवी असेल, इथे येऊन बसावं आणि समाधान वाटत असेल, तर जग जिंकण्याची गोष्ट सोडून दे. तर सिकंदर असं म्हणाला की तेवढं केलं की आलोच, त्याची उर्मी मला गप्प बसू देत नाहीये, मी ते करतो आणि मग तुमच्यापाशीच येणार आहे. आणि आश्चर्य म्हणजे डायोजिनीसला जे ऐकायला मिळालं तर ते जवळपास सगळ्या संतांना ऐकायला मिळतं. हे एवढं झालं की तुम्ही आणि मी असे आपण आहोतच असं ऐकायला मिळतं. मी तुमच्याबरोबरच आहे, तुमच्याच पायाशी मला यायचं आहे शेवटी, पण आत्ता मला ही गोष्ट करू दे, कारण आत्ता मला ती गोष्ट खुणावती आहे, आत्ता मी त्याच्याखेरीज राहू शकत नाही. त्यामुळे सम्राट जे आहेत तर ते सम्राट हे रजोगुणाची विभूती म्हणून खरंच पाहायला हरकत नाहीत. या सम्राटांनीच विषयांतर करून सांगतो की अत्यंत सात्विक आणि उत्तम असणारा जो बौद्ध धर्म आहे तो बौद्ध धर्म सम्राटांच्या हातात सापडला. खरं म्हणजे बुद्ध हे स्वतः सम्राट, सम्राटाचा मुलगा, आणि ते जीवन सोडून ते निघून गेले. आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्या नवजात अशा लहान बाळाचा त्यांनी त्याग केला, मुलाचा त्याग केला. पण बुद्धांना जे लोक येऊन मिळाले, मुख्यतः शिष्य म्हणून जे येऊन मिळाले, त्याच्यामध्ये मोठे मोठे सम्राट बुद्धांना येऊन मिळाले. एक कारण असंही असण्याची शक्यता आहे की सामान्य घरातून बाहेर पडलेल्या भिक्षुकाच्या माग राजा हा स्वतःचं राज्य सांभाळून त्याला थोडी बहुत तुष्टी देणे इतपतच त्याच्या माग तो राहील. पण जर सम्राट एक सगळं सोडून देऊ शकतो तर आपणही सर्व सोडून देऊ शकू आणि आपण देखील हे समाधान प्राप्त करून घेऊ शकू अशी एक शक्यता सम्राटांच्या मनामध्ये निर्माण झाली बुद्धांना पाहून. बुद्ध बुद्धच असते पण राजघराण्यात जन्माला आले नसते, राजाचा मुलगा म्हणून जन्माला आले नसते, तर बुद्धांच्या माग किती सम्राट गेले असते सांगता येत नाही. पण या सगळ्या सम्राटांनी आपल्या प्रवृत्तीनुसार बौद्ध धर्म वाढवला. मी खूप वर्ष झाली त्याला अजंठा लेण्या पाहायला गेलो होतो. कोणातरी सम्राटांच्या शक्तीशिवाय पैशाशिवाय एवढी मोठी मोठी कामं होऊ शकत नाहीत. अजून तिथले रंग टिकून आहेत, तिथलं कोरीव काम टिकून आहे, अतिशय उत्तम. हा जो आपण बसलेला हॉल आहे, या हॉलच्या 10 पट मोठे असे मोठे हॉल, सर्वात पुढे बुद्धांची ध्यानस्थ बसलेली मूर्ती आणि बाजूनी किती 4 बाय 8 च्या अनेक छोट्या छोट्या खोल्या. या छोट्या छोट्या खोल्या कोणाकरता? भिक्षूंना राहण्यासाठी. आणि हे जे मोठे हॉल आहेत ते तिथे राहणारे भिक्षू हॉलमध्ये बसून एकत्रित साधना तरी करतील किंवा प्रवचन तरी ऐकतील. एका ठिकाणी असे कित्येक हॉल बांधलेले आहेत आणि शेकडो हजारो भिक्षूंची राहण्याची सोय केलेली आहे. सम्राटांच्या हातात जेव्हा धर्म जातो तेव्हा तो स्वतः असं म्हणतो की अनेकांची सोय करा, खूप लोकांना बसता येऊन देत, त्यांची सगळी उत्तम सोय झाली पाहिजे, विहिरी खणल्या पाहिजेत, उत्तम पाणी मिळालं पाहिजे, निवासाची चांगली व्यवस्था झाली पाहिजे, असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. आणि करणारे लोक, कल्पना करा जर त्या ठिकाणी खरंच असे बसणारे लोक निघाले असते, मला नाही वाटत की निघाले असतील. नुसत्या खोल्या बांधल्यामुळे काही आयते लोक येऊन बसणार आहेत. कालांतराने ती प्रेक्षणीय ठिकाणं झाली, पण त्याच्या मागे असणारी अजस्त्र रजोगुणी बुद्धी पहा तुम्ही. धर्मकार्यासाठी आणि संन्यासांसाठी राहण्याकरता म्हणून केवढ्याल्या गोष्टी निर्माण केल्या. गुहेमध्ये संन्यासी राहतात तर यांनी डोंगर पोखरून मंदिर आणि गुहा निर्माण केल्या. म्हणून जेव्हा सम्राट संन्यासी होतात तेव्हा ते सम्राटासारखंच वर्तन करतात. संन्यासासारखं नाही. म्हणून सम्राट हा फार मोठा रजोगुणी की ज्याच्या योगाने रजोगुणाचं प्रतीक लोकांच्या समोर ठेवता येईल. अनेक देखील बरेच आहेत. वैज्ञानिक देखील रजोगुणी आहेत. कारण ते बाहेर पाहतात आणि बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या शोधातून जगताची खूप मोठी सेवा होते. पण खूप मोठी जगताची सेवा करण्याच्या वृत्तीच्या मागे त्यांना मात्र तेवढी एक त्यांची इच्छा किंवा आकांक्षा किंवा धडपड आहे, तेवढी स्वप्न एवढीच गोष्ट त्यांना अपेक्षित होती. बाकी जगताने त्याचा उपयोग खूप करून घेतला. प्रथम जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला आणि कोणी लावला? एडिसन. आणि त्या दिव्यामध्ये अनेक गोष्टीचा त्यांनी प्रयोग केला, पण तो प्रकाश धरून ठेवण्यासाठी योग्य अशी वस्तू त्याला मिळत नव्हती. ती मिळाली आणि त्यांनी तिथल्या राजाला सांगितलं, ते दाखवलं करून. तर त्या राजा हसला, तो असं म्हणाला की काहीतरी जादूचे प्रयोग करत बसण्यात तुम्हाला मौज वाटते, असे उद्गार आहेत. तेव्हा एडिसन म्हणाला की याच्यावर तुम्ही फार मोठी कमाई करणार आहात, ही गोष्ट तुम्हाला भयंकर मोठा महसूल पुढच्या काळात प्राप्त करून देईल. वैज्ञानिक जे असतात ते वैज्ञानिक एका बाजूनी त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीनुसार काम करतात आणि त्याच्यातून फार मोठा रजोगुण जगतामध्ये निर्माण होतो. हे योग्य की अयोग्य हे आपण बोलत नाही आहोत, हे असावं की नसावं हे आपण बोलत नाही आहोत. तसंच व्यापारी आणि उद्योगपती हे रजोगुणाचे तेव्हा सम्राट असतील, तर आता व्यापार करणारी मोठी मोठी राष्ट्र ही रजोगुणाचं द्योतक म्हणून आपल्या समोर आहेत. ब्रिटिशांनी पहिली व्यापार करणारी ईस्ट इंडिया कंपनी, मग इथं ज्यांनी त्यांना परवानगी दिली त्यांना आमच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या संरक्षणासाठी म्हणून थोडस आम्हाला आमच्या स्वतःचं सैन्य ठेवायला परवानगी मिळावी असं विचारलं. हे उदार होते, यांनी सगळ्या प्रकारच्या परवानग्या दिल्या, पण त्यांची शस्त्र एवढी विलक्षण होती की अशा प्रकारची शस्त्र या देशामध्ये नव्हती. लांबून मारता येईल अशी शस्त्र त्यांच्यापाशी होती, बंदुकांसारखी. हळूहळू सगळा देश व्यापाराच्या निमित्ताने गिळंकृत केला. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. तुम्ही लक्षात घ्या की रजोगुणामुळे, वासना रूप अशा रजोगुणामुळे तृष्णा आणि आसक्ती याचं चक्र जीवनामध्ये चालू होतं आणि त्यामुळे जीव बांधला जातो. मोक्ष अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादान हे फळ या दोहीसी केवळ साधन ज्ञान इतुकेची परी निरोपिले ग्रंथ विस्तारी असं ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाबद्दल बोलतात. त्यामुळे आत्ताचं जे निरूपण आहे तर ते निरूपण परमार्थाच्या अंगाने केवळ पाहायचं आहे. ज्या जीवाला या रजोगुणाचं वैशिष्ट्य माहीत झाल्यामुळं तो याच्यातून सुटण्याचा उपाय योजेल अशा जीवांकरता सांगितलेली, खरं म्हणजे सर्वांकरता सांगितलेली, पण अशांकरता सांगितलेली ही ज्ञानेश्वरी आहे आणि भगवद्गीता देखील आहे. आणि बाकीच्यांकरता ही केवळ वस्तुस्थिती आहे, नेकेड ट्रूथ, नेकेड फॅक्ट की रजोगुण अशा अशा गुणांनी युक्त आहे. तो वासनारूप आहे, आसक्ती वाढवतो, तृष्णा निर्माण करतो, एवढी गोष्ट फक्त भगवंत सांगतायत. पण याच्यातून गर्भित इशारा, जो परमार्थ करू इच्छितो त्याच्यासाठी बिटवीन द लाईन्स मात्र आहे की या अशा प्रकारच्या चक्रात सापडलेल्या व्यक्तीला याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून आपण सापडलो हे समजावं, आसक्ती तृष्णा वासना निर्माण झाली हे समजावं आणि जीवाला या बंधनापासून सुटण्याची जर इच्छा आहे तर थोडस आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहावं. बाकी जगतातलं द्या सोडून आणि सम्राटांचं द्या सोडून आपला तो विषय नाही, पण आपण स्वतः कुठं अडकतो आणि आपण स्वतः सुटण्यासाठी आपल्याला रजोगुणाची जी बेडी आहे त्या बेडीत आपण अडकलं हे तर समजलं पाहिजे, याकरता या निरूपणाचा आपल्याला उपयोग आहे. हे रज, 9:30 वाजले, हे रज याची कारणे जीवाचे रंजवू जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदाचिगा. अभिलाष, तरुण अभिलाष हे रज याची कारणे जीवाचे रंजवू जाणे, याच कारणानी हे रज जीवाचं रंजन करत, रंजवत, मोठा आनंद देत जीवाला. याचं कारण हे अभिलाषाचं तारुण्य सदाच असणार, नेहमी तरुण असणारा अभिलाष हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. कधीच म्हातारा होत नाही, सदान कदा तरुण. ज्ञानेश्वर महाराजांचं जे निरूपण आहे ते निरूपण खरंच पाहण्यासारखं आहे. कोणत्याच काळात या अभिलाषाला वृद्धत्व येत नाही, नाही येत कोणत्याही काळी नाही. लोभ अथवा हवं ही भूमिका अथवा मिळवावं ही भूमिका याच्यामध्ये तो कधीही म्हातारा होत नाही. शंतनुराव किर्लोस्कर टीका नाही आहे, शंतनुराव किर्लोस्करांच्यावर एक उत्तम लेख आलेला होता मध्ये सकाळ मध्ये. त्याच्यात असं होतं की त्यांचं लंडन मध्ये कोणत्या तरी ऑपरेशन झालं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ऑपरेशन झालं. त्यांचं लंडन मध्ये जे घर होतं, बंगला होता, त्या बंगल्यातून त्यांच्याकरता तिथली जी फुलं होती ती फुलं फ्लॉवर पॉट मध्ये ठेवण्यासाठी म्हणून येत असत. एकदा त्यांच्या सुनेला त्यांनी सांगितलं, सुनेला नव्हे, ज्यांनी लेख लिहिला त्या भगिनी त्यांना भेटायला गेल्या, तर बघ आज मी किती, आता 5 पेन्स समजा, आज मी 5 पेन्स इथं पडल्या पडल्या कमाई केली. ती म्हणाली कसं काय, तर म्हणे ती नर्स आली आणि म्हणाली की किती सुंदर फुलं आहेत तुमच्या इथली. तर मी विचारलं की तुला हवी आहेत का, तर ती म्हणाली की मी पैसे देईन. ते म्हणाले चालेल, बघ मी आज 5 पेन्स कमावले. हॉस्पिटलमध्ये झोपलेले मी जे म्हटलं उद्योगपती या रजोगुणाची विभूती, ते अशा करता म्हटलं की पैशाचा विषय कमावण्याचा विषय यांच्या डोक्यातून जातच नाही. ही टीका नाहीये, कारण तो स्तुतीपर लेख होता की जीवनामध्ये सतत काहीतरी मिळवण्याची अशी दुर्दम्य आशा शंतनुरावांना कुठपर्यंत घेऊन गेली आणि त्यामुळे ते कशा टोकापर्यंत यशस्वी झाले हे सांगणारा तो लेख होता. चांगला स्तुतीपर लेख होता. पण त्या लेखातली ही जी घटना आहे, ही घटना मला फार गमतीशीर वाटली. आपले इथले एखादे अजून शंतनुराव इथं लगाकीच्या अजून पलीकडे राहणारे एखादे आजोबा, ते त्या छोट्या मुलीला म्हटले असते, नर्सला, की घेऊन जा तुला काय हवी, रोज मी देत जाईन, असं म्हटले असते. तर ती म्हणाली की मी पैसे देईन ना याचे, तर ते म्हणाले की दे, किती देशील. म्हणून जे काही पैसे दिले ते मी ठेवून घेतले आणि ते मोठ्या कौतुकाने सांगत होते की इथं मी पडलेलो आहे, माझं जे उद्योग जगत आहे ते मी झोपलेलो असलो तरी पैसे मिळवतच असत, पण मी प्रत्यक्ष इथं पडल्या पडल्या देखील पैसे मिळवले. अभिलाषाचे तरुणे सदाची गा, कसं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे वर्णन आहे ते वर्णन फार यथार्थ आहे. फार तरुण असतो अभिलाष, सर्व वयांमध्ये अभिलाष तरुण असणं हे रजोगुणाचं वैशिष्ट्य, अशी पहिली ओवी आता आपण पाहिली. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय 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 रघुवीर।